अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी
आपली मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपण या कार्यक्रमाची सुरुवात मराठी नववर्षापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून केली। मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत असलेली क्षेत्रीय कार्यालय मराठी भाषेच्या विकास प्रचार प्रसार जतन संवर्धन या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काय आणि कसं कार्य करतात याबाबत आत्तापर्यंत माहिती घेतली। श्रोते हो, सप्टेंबर 2025 या महिन्यापासून आपण महाराष्ट्राबाहेर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेबाबत काय घडामोडी मराठी बांधव करत आहेत आणि त्यांचा सहभाग कसा आहे, तिथं काय काय चालतं याबाबत आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्थेने बृहन महाराष्ट्र मंडळांचं समन्वय केलं आहे। या बृहन महाराष्ट्र मंडळांमध्ये मराठी भाषेविषयी कशा घडामोडी चालतात, मराठी बांधव कसे एकत्र येतात, काय काम करतात हे आपण जाणून घेत आहोत। आजच्या आपल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळ इथले अध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे सर आलेले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार
सर। मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळ ही संस्था ही साहित्याविषयकच कार्य करते का, आणि या संस्थेची थोडक्यात माहिती किंवा इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल।
साहित्य संघ याची स्थापना जी आहे 1963 मध्ये झालेली आहे। आज संघाला जवळपास 62 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या साहित्य संघाचे कार्यक्षेत्र पूर्ण मध्य प्रदेश आहे। संघाच्या सदस्य संख्या आहे जी जवळपास 800 जवळपास आहे आणि ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची प्रदेशातील एकमेव समाविष्ट संस्था आहे।
सर खूपच छान। ही जी संस्था आहे ही साहित्य विषयक किंवा इतर कोणते उपक्रम राबवते आणि या संस्थेला आतापर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असतील, तर ते कोणते मान्यवर आतापर्यंत आपल्याला भेटून गेलेत?
संपूर्ण मध्य प्रदेशात आम्ही वेगवेगळे व्याख्यान परिसंवाद कविसंमेलन कार्यशाळा नाटक इत्यादी उपक्रम राबवित असतो आणि आमच्या इथे बरेच मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी भेट दिलेली आहे कार्यक्रमांना। थोडक्यात तुम्हाला नावं सांगतो, शरद पोंक्षे, ज्ञानेश्वर मुळे, सुभाष आठे, मंगला गोडबोले, अक्षय कुमार काळे, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, गिरीश कुबेर, मिलिंद जोशी, विसुभाऊ बापट, योगेश चोमण, चंद्रशेखर टिळक, महाकवी सुधाकर गायधनी, प्रवीण दवणे, नागनाथ कोतापल्ले, अरुण म्हात्रे, नायगावकर, वसंत आबाजी ढाके इत्यादी बरेच अजूनही बरेचसे आहेत।
खूपच छान सर, कारण की साहित्य विषयक ही संस्था आहे तर अनेक साहित्यिक यामध्ये येणं आणि त्यांनी आपलं जे साहित्य आहे त्याचं तिथे वाचन करणं किंवा तुमच्याशी जोडलेलं असणं यामुळे देखील साहित्याची आणि वाचन संस्कृतीची जोपासना होत असते। सर ही जी आपली मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळ आहे ही संस्था आता अनेक उपक्रम राबवत असेल तर आपल्या संस्थेच्या पुढील योजना काय आहेत किंवा आणखीन कोणते उपक्रम आपल्याला राबवायचे किंवा त्यामध्ये नवीन पिढी कशी समाविष्ट होईल यासाठी काही आवर्जून प्रयत्न केले जातात का?
आम्ही करत असतो। ऍक्च्युली काय आहे, मराठी भाषेची लिपी आणि हिंदीची लिपी दोन्ही देवनागरी आहेत पण थोड्या मात्रा काना वेगवेगळ्या असतात, तर जे खोतकरू लेखक आहेत कवी आहेत त्यांच्यासाठी किंवा मुलांसाठी आम्ही शुद्ध लेखन शाळा कविता लेखन कार्यशाळा आणि पर्टिक्युलर मुलांसाठी तर आजी आजोबांच्या गोष्टी लहान लहान कविता वाचन असे कार्यक्रम घेत असतो।
नक्कीच सर, यामुळे नक्की नवीन पिढी ही आपल्या संस्थेशी जोडली जाते किंवा मराठी साहित्याशी जोडली जाते आणि मराठी साहित्य त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं जातं. सर, आता साहित्य संघ असल्यामुळे केवळ साहित्यविषयकच कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फे होत असतात की इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात आणि त्यामध्ये फक्त मराठी बांधवच येतात की इतर भाषिक लोक जे असतील, म्हणजे तिकडे तर हिंदी भाषा प्रामुख्याने बोलली जाते, तर हिंदी भाषिक किंवा इतर प्रांतीय लोक हे त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात?
प्रदेश आहे हा, नाही का? पण ज्या विषयांमध्ये काही जणांना, साहित्यिकांना, नाटककारांना वगैरे इंटरेस्ट असतो, असे परभाषिक सुद्धा लोक आमच्या कार्यक्रमाला आवडून येत असतात आणि आम्ही यावर्षी सुद्धा नाटक आणि हे घेत असतो जनरली.
सर, मराठी नाटक आपल्या संस्थेतर्फे म्हणजे काही घेतले जातात आपण म्हणालात आणि महाराष्ट्रातूनही व्यावसायिक नाटकं किंवा व्यावसायिकरित्या जे स्टेजवर काम करत असतात असे कलाकार किंवा इतर कोणी मान्यवर अशा वेळेला येत असतात का? की जेणेकरून कसं आहे की सेलिब्रिटी आले की नवीन पिढी त्यामध्ये त्यांच्याकडे आकृष्ट होते किंवा त्यांनी त्यांना टी व्हीवर बघितलेलं असतं, चित्रपटांमध्ये बघितलेलं असतं, त्यामुळे देखील मग एक चळवळ सुरू होते आणि लोक आपल्या मराठी बांधवांशी किंवा मराठी साहित्याशी जोडले जातात. सर, मग आपल्या महाराष्ट्राकडून किंवा महाराष्ट्र सरकारकडून आणि मराठी बांधवांकडून काही अपेक्षा असतील याबाबत, तर मग त्या कोणत्या आहेत?
महाराष्ट्रातून असे मोठे पाहुणे दिग्गज बोलवले ना, थोडस आम्हाला खर्च परवडत नसतो. आमची अपेक्षा आहे, महाराष्ट्र शासनातर्फे आहे, राज्य भाषा मराठी विकास संस्थेतर्फे आहे आणि विशेष करून तुम्हाला सांगतो, दिल्लीला आमचं यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं अधिवेशन झालं होतं, संमेलन. तिथे मध्ये मंत्री आले होते, माननीय उदय सामंत जी आले होते, त्यांना आम्ही सगळ्यांनी जेवढ्या समाविष्ट संस्था आहेत महामंडळाच्या, त्यांनी आम्ही अर्ज दिला की बाबा आमचं कार्यक्षेत्र पूर्ण प्रदेशभर असतो, तुम्ही स्थानिक संस्थांना देतात, 2-2 लाख रुपये देतात ते आम्हाला, पण तरी काही विशेष असे आम्ही कार्यक्रम राबवू शकत नाही. तर आमची एक विनंती आहे की कमीत कमी 10 लाख दिले तर कमीत कमी चांगले मोठे मोठे मान्यवर महाराष्ट्रातून येतील, त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडासा रुची उत्पन्न होईल, थोडीशी डेव्हलपमेंट होईल, असं आमची अपेक्षा आहे. आम्ही आशावादी आहोत की त्यांनी थोडंसं आम्हाला एवढी शासनाने आपण लोकांनी प्रयत्न करावे, त्यामुळे ग्रहण महाराष्ट्रात मराठी जरा टिकून राहील जरापैकी, बाकी आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न करतच आहोत.
मग मध्य प्रदेश सरकार जे आहे ते पण आपल्याला काही मदत देतं का किंवा त्यांच्याकडून आपण काही अपेक्षित करतात का किंवा तिथल्या हिंदी भाषिक लोकांकडून काही अपेक्षित आहे का आपल्याला?
बरोबर, तुमचं विचारणं बरोबर आहे, पण काय हे हिंदी भाषिक प्रदेश असल्यामुळे ना इतर भाषांसाठी जेवढे लक्ष जनरली देत नाही एवढं जेवढं अटेन्शन, पण कधी मधी आम्ही मागे लागून लागून थोडस 1-1.5 लाख मिळाले त्यावर काही उपर तरी काही होत नसतं, म्हणजे काही विशेष मिळतं कधी मधी, पण रेग्युलर असं काही मिळत नाही, नियमितपणे मिळायला हवी, त्यावर मोठ्या खूप अडचणी जातात आणि प्रत्येक आमच्या समावेश संस्थेच्या प्रत्येकांना जात आहे, मराठी साहित्य संघ भोपाळचाच नाही, प्रत्येक समावेश संस्था जाते.
सर, एकंदरीतच साहित्य संघ असल्यामुळे मराठी भाषेविषयीची जी ग्रंथालयं आहेत ती तिथं उपलब्ध आहे का किंवा मराठी पुस्तकं तिथे मिळतात का किंवा ते मिळावी यासाठी आपल्या संस्थेतर्फे काही विशेष प्रयत्न केले जातात का?
मराठी साहित्य संघातर्फे आम्ही वार्षिक पत्रिका काढत असतो, भोजपत्र म्हणून नियमितपणे, आता ते असते वार्षिक, जर का अशी थोडीशी आर्थिक सहाय्य झालं तर आम्ही ते त्रैमासिक काढू शकू आणि बाकी लोक इथे मराठा समाज वगैरे आहेत भोपाळला तर आहेत विशेष करून, ज्यांच्या तिथे लायब्ररी वगैरे आहेत, विशेष कशाला मी आणि माझी मित्रमंडळी आहे आमची काही संघाच्या व्यतिरिक्त, आम्ही पण लायब्ररी चालवतो, आमच्याकडे 700-800 जवळपास पुस्तकं आहेत आणि आम्ही सर्क्युलेट करत राहतो भोपाळला.
खूपच छान. सर, सर आता आपण साहित्याच्या अनुषंगाने बघितलं पण साहित्याला जोडूनच जेव्हा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे नाटकं किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील सध्या साजरे केले जातात आणि मग त्यावेळेला कसं की त्याच्यात मनोरंजनाच्या ज्या काही म्हणजे गोष्टी असतात किंवा लोकांचा सहभाग असतो त्यामुळे लोक आकर्षिले जातात. आता उदाहरणार्थ आपली लावणी वगैरे,
थोडंसं आम्ही नाटकातच विशेष आणि संगीत आहे मराठी माणूस का, नाटक वेळा आणि संगीत वेळा आहेच आहे,
बरोबर आहे
ना, आणि वाचन वेळाही आहे, प्रश्नच नाही याबद्दल, मला तर मराठी माणसाचा अभिमानच वाटतो. पण इथे नाटक वगैरे काय खूप थोडस व्यावसायिक घेतलं का नाही, मग मुख्य पण सांगितलं ना अडचण तीच येते पैशाची, नाही का? तर त्या मनाने आम्ही लोकल जे लोक कलाकार आहेत इथले, इंदोरचे आहे, भोपाळचे आहे, जबलपूरचे आहेत, हे इथे छोटे छोटे मुलांची नाट्य संस्था आहेत, तर त्यांचे नाटक आम्ही सादर करत असतो. जर का शासनातर्फे तुम्हाला आम्हाला मदत मिळाली तर मुंबईहून एक दोन आणले तर अजून रुची लोकांची वाढेल, म्हणजे मराठी ऐकण्यात येईल, वाचण्यातील त्यांच्या साहित्याकडे थोडस वळायचं तर त्यांचं जरा बरं वाटेल.
सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या म्हणजे स्मरणात राहिलेली एखादी छान वृद्ध आठवण आहे का तुम्हाला, जी प्रेरणा देऊ शकते काम करायला?
काम तर आम्ही स्वयंप्रेरणेनेच करत असतो. आमची पुढे कार्यकारिणीची आहे ना ती बिलकुल, म्हणजे आमचं हे काय आम्ही करतो आहोत हे आमचं कर्तव्य आहे. तर आपली मराठी टिकून राहिली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, आपली संस्कृती वाढली इथे कायम राहिली पाहिजे, या अनुषंगाने सगळे जण आमचे कार्यकारिणीचे झटक असतात. बघा
सर, मध्य प्रदेश साहित्य संघ असला तरी त्याच्या अंतर्गत आपले काही सांस्कृतिक कार्यक्रम मराठी भाषेविषयक होतात का, किंवा आता गरबा वगैरे कसं सगळ्यांनाच आवडतो तर तसं आपले ढोल ताशे, लेझीम, गणपती हे कार्यक्रम सुद्धा सगळ्यांना खूप आवडतात, तर मग अशा दृष्टीने आपल्या संस्थेतर्फे काही प्रयत्न केले जातात का?
बाकीच्या ज्या लोकल संस्था आहेत त्या छोटे छोटे कार्यक्रम ज्या स्थानिक आहेत त्या करत असतात. मात्र भोपाळच्या तर बघितले मी,
हा
करत एक भोपाळ असेल ती दत्तात्रयाच्या वेळेस तेव्हा दिंडी निघते, दिंडी आता निघते, त्यात लेझीम आहे, हे आहे, भरपूर 1,000-2,000 लोक येतात जमतात, पण साहित्य संघ असा असे कार्यक्रम आयोजित करत नाही.
एकंदरीतच मराठी बांधव जे भोपाळमध्ये येतात तर त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न केले जातात, किंवा महाराष्ट्र मंडळ जशी त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि ती लोक एकत्र येतात तर साहित्य संघ असं विशेष काही त्यासाठी प्रयत्न करतो का?
आता सगळे मिळूनच प्रयत्न करतात, साहित्य संघ त्याच्यात अग्रणी भाग घेतो सगळ्यांना एकत्र करण्याचा, नाही असं नाही, त्यांची मुख्य भूमिका असते साहित्य संघाची. इतर मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र समाज आणि अजून 4-5-6 मंडळ आहेत जिथे तिथे जास्त मराठी माणसांची वस्ती आहे तिथे तिथे त्यांनी मंडळ स्थापन केलेली आहेत मराठीची.
आधुनिकतेचा फायदा घेऊन म्हणजे व्हॉट्सअप किंवा ऑनलाईन काही कार्यक्रम आपण घेतो किंवा त्यामुळे पण साहित्य संस्कृती, ब्लॉग लेखन आहे यामुळे पण साहित्य संस्कृती रुजवायला मदत होते, तर या दृष्टीने आपल्या काही आगामी योजना आहे का?
आगामी तर सध्या काही नाही, कारण आता तर आधी जेव्हा लॉकडाऊन होता ना कोरोनामुळे तेव्हा मात्र आम्ही असे उपक्रम चालवत होतो.
हा खूपच छान सर. सर, आज आपण इथं आलात आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ भोपाळ इथं काय घडामोडी चालल्या आहेत किंवा होणारे आहेत याविषयी माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.